चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आजरा साखर कारखाना चेअरमनपदी प्राध्यापक सुनील शिंत्रे। आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड गवसे तालुका आजरा हा कारखाना गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत आल्यामुळे बंद अवस्थेत आहे। कामगार पगार वाहतूक देणी ऊस बिलसह देणं बाकी आहे। यामध्ये माजी चेअरमन अशोक चराटी यांनी मागणीनुसार राजीनामा दिला होता। यापूर्वी कारखाना आर्थिक अडचणीत असल्यानं चालवण्यास देण्याचा ठराव झाला होता, पण अजूनही चालवण्यास दिला नाही। फक्त प्रयत्न चालू राहिले, यश आलं नाही। पण आज दिनांक 11 नोव्हेंबर 2019 रोजी नूतन चेअरमन प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी कारखाना पुन्हा चालू होण्यासाठी विशेष प्रयत्न होतील अशी आशा सर्व सभासद आणि कामगार यांना असल्याचं बोललं जातं। ही निवड सर्व संचालकांनी सर्वानुमते केली आहे।